प्रकरण 33, देवाचा आवडता मानव। देव हा सर्व सृष्टीचा रचयिता आहे, मानवी देहाचाही रचयिता तोच आहे। निर्जीवाबरोबरच त्यांनी सजीवही निर्माण केले। सजीवांच्या ठिकाणी त्यांनी प्राणाची फुंकर घातली। सर्व सजीवांमध्ये देखील माणूस उठून दिसतो। मानवी देहाची एकूण रचना, देहाच्या आतील बारकावे, प्रत्येक इंद्रियातील सूक्ष्म यंत्रणा आणि देहाला चलित करणारे वैचारिक तंतू आणि त्यांचे प्रकार, हे सर्व पाहिलं की ईश्वराने तयार केलेल्या या कृतीच्या मागं केवढं मोठं चातुर्य, कल्पकता आणि बुद्धिमत्ता तसेच कुशलता दडवून ठेवली आहे हे कळू लागतं। जसजसं आकलन होऊ लागतं तसतसं आपण स्तंभित होतो, आश्चर्यचकित होतो। अधांत्री असणारे चंद्र, सूर्य, पृथ्वी, वनस्पती आणि फुले यांची रंगसंगती तथा रंगांच्या छटा, पशुपक्ष्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या आवाजांच्या तऱ्हा, विविध पदार्थात साठवून ठेवलेल्या तरतऱ्हेच्या चवी, वातावरणात घुमणाऱ्या विविध नादलहरी, पाण्याच्या गतीचे अनंत प्रकार, वायूच्या कार्याचे अनेक स्तर, हे सर्व पाहिलं की आपण खरोखरच दिंगमोड होतो। अगदी एकमेकाकडे पाहून सुद्धा, मग सगळ्यांकडं एकदम पाहिलं तर काय गती होईल। आणि या सर्वातील चातुर्य आणि कला आपल्यातच अगदी एकत्वाने साठवले आहे हे आकळलं तर अवस्था काय बरं होईल। विश्वरचनेतलं चातुर्य, कौशल्य आणि कला मानवी देहात ओतप्रोत भरून आहे, यात वाद नाही। परंतु त्याचबरोबर मानवी देहाच्या रचनेत या तिन्हींचा आविष्कार सौंदर्याच्या कोंदणात बसवलेला आढळतो आणि त्याचाही परमोच्च बिंदू विचारांच्या आणि भावनांच्या निर्मितीत तथा संग्राहकतेत असलेला दिसून येतो। निसर्ग आणि प्राणी यांच्या स्थूलाचे वा देहाचे सौंदर्य नक्कीच आहे, परंतु सूक्ष्माचे विचार आणि भावनांचे सौंदर्य नाही। मानवी देहात मात्र ईश्वराने स्थूल तथा सूक्ष्म या दोन्ही सौंदर्यांची रेलचेल करून ठेवली आहे। देह हा दिसायला सुंदर आहे, क्षमतेने त्याहून सुंदर आहे। देहाची ठेवण आणि रचना याबाबत सौंदर्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतील, पण ज्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे सुंदरता असते। कुणाला चाफेकळीसारखं नाक सुंदर वाटतं, कुणाला गरुडासारखं किंवा कुणाला धोत्र्याच्या फुलासारखं, परंतु सुंदरता आहेच। नाकाची लांबी, रुंदी अथवा नागपुडीच्या पाकळ्यांची जाडी या तिन्हीत स्वतंत्रतेने सुंदरता साठवलेली आहे। कुणाला काही, कुणाला काही त्यातला आवडेल, परंतु या तिन्हींचं मिळून होणाऱ्या घ्राणेंद्रिय नावाच्या इंद्रियाची क्षमता हा तर प्रत्येकाच्या बाबतीत ईश्वरानी बहाल केलेला सौंदर्याचा केवढा अप्रतिम ठेवा आहे। घ्राणेंद्रियच नसतं तर सुगंधरूपी सौंदर्याच्या केवढ्या मोठ्या उपभोगाला आपण वंचित झालो असतो, आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे प्रत्यक्ष जीवनालाच आचवलो नसतो का। जी गोष्ट नाकाची आहे तीच गोष्ट सर्व ज्ञानेंद्रियांची आणि तीच कर्मेंद्रियांची, कारण समग्र विश्वातील सौंदर्याचा आस्वाद घेण्यास तेच पात्र आहेत ना। झाड स्वतःही सुंदर असेल पण दुसऱ्याचं सौंदर्य ते भोगू शकत नाही। मनुष्य स्वतः सुंदर आहे आणि दुसऱ्याचं सौंदर्यही तो भोगू शकतो। इतकंच नव्हे तर आपल्या स्वयंभू वैचारिक आणि भावनिक सौंदर्याचे थर त्यावर उमटवून ते अधिक सौंदर्यमय करू शकतो। मानवाच्या सूक्ष्म भावनिक सौंदर्याला जगात तोड नाही। या सौंदर्यात ईश्वराने आपली सर्व श्रेष्ठ कुशलता ओतली आहे असंच वाटतं। ती कुशलता इतकी श्रेष्ठ प्रतीची आणि इतक्या मोठ्या प्रमाणात की जणू काय ईश्वराने मानवाच्या रूपाने स्वतःलाच प्रगट केलं। देवाचा सगळ्यात आवडता कुणी असेल तर मानवच, निःसंशय मानवच। सोहम हंसः।